एस्तेर अध्याय सात। ठरल्याप्रमाणे राजा व हमान एस्तेर राणीच्या मेजवानीस गेले। दुसऱ्या दिवशी भोजनसमयी द्राक्षारस पिण्याचे वेळी राजाने एस्तेरला पुन्हा विचारिले, एस्तेर राणी, तुझा काय अर्ज आहे? तो मान्य करण्यात येईल। तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी ती प्रमाणे करण्यात येईल। मग एस्तेर राणी म्हणाली, महाराज, मजवर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकास प्राणदान द्यावे हाच माझा अर्ज व विनंती आहे। माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे। आम्ही केवळ दासदासी व्हावे या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते। तरी त्या स्थितीतही त्या वैर्याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती। अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीस विचारिले, असे करण्याचा हिय्या करणारा कोण व तो कोठे आहे? एस्तेर म्हणाली, हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून पुसाल? तर हा दुष्ट हमानच। हे ऐकून राजा व राणी यांच्यापुढे हमान घाबरला। तेव्हा राजा क्रोधाविष्ट होऊन भोजनावरून उठला व राजमंदिराच्या बागेत गेला। तेव्हा मला प्राणदान द्या अशी विनवणी करीत हमान एस्तेर राणीपुढे उभा राहिला, कारण राजाने आपले वाईट करण्याचे ठरविले आहे हे त्याला समजून चुकले। मग राजा मंदिराच्या बागेतून त्या भोजनाच्या जागी परत आला असता एस्तेराच्या मंचकावर हमानास ओठंगलेले त्याने पाहिले। तेव्हा राजा म्हणाला, या घरात आणि माझ्यासमोर हा राणीवर जबरीही करू पाहतो काय? राजाच्या तोंडून हे शब्द निघताच सेवकांनी जाऊन हमानाचे तोंड झाकिले। राजाच्या तैनातीस असलेल्या खोजांपैकी हर्बोना नावाचा एक खोजा म्हणाला, पहा, हमानाच्या येथे 50 हात उंचीचा एक फाशी देण्याचा खांब उभा केलेला आहे। ज्या मर्दखयाने राजाच्या हिताची खबर दिली त्याला टांगण्यासाठी हमानाने तो उभा केला आहे। राजाने म्हटले, त्याच खांबावर यास फाशी द्या। तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हमानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले। तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले।